आज अहिंसा धारण करताना भले आपल्याला सहन करावं लागेल, विरोध सहन करावा लागेल, लोकांनी आपली केलेली ग्लानी सहन करावी लागेल, कटू वचन कटू बोल ऐकावे लागतील, आपण चाललेल्या मार्गामध्ये अनेक प्रकारे अडथळे येतील, पण अहिंसेला जर आपण व्रताच्या रूपामध्ये धारण केलेला असेल, जसं भक्ती मार्गात लोक सत्यनारायणाची पूजा करतात किंवा सत्यनारायणाचं व्रत करतात, व्रताच्या दिवशी ते संपूर्ण दिवस उपवास करतात, ब्रह्मचर्याचं पालन करतात आणि आपल्या कुलदेवतेकडं आपला बुद्धियोग लावून ठेवतात. हे आपल्याला एक दिवसाकरता जमतं का? नाही. तसं आपल्या वृत्तीमध्ये ज्यावेळेला आपण अहिंसेला श्रेष्ठ स्थान देतो, तर ते व्रत सुद्धा धारण करणं काही कठीण नाही. पण त्याच्याकरता आपल्याला बल पाहिजे, शक्ती पाहिजे. आणि ती शक्ती कोण देईल? तर ती शक्ती सर्व शक्तिवान परमात्मा शिव परमात्माच आपल्याला देणार आहे. कारण हिंसा अहिंसा या सर्व चक्रापासून ते न्यारे निराळे आहेत आणि ते सर्व साक्षी आहे. आपण श्रीकृष्णांचं उदाहरण ऐकतो नाही का? त्यांनी अर्जुनाला काय सांगितलं? न धरी शस्त्र करी परी सांगेन मी चार युक्तीच्या गोष्टी. युक्ती म्हणजे कलियुगातल्या युक्त्या नाही, युक्ती म्हणजे आपली योग युक्त स्थिती, अलौकिक ज्ञान बुद्धीमध्ये ठेवून आपल्याला निर्णय घ्यायचे आणि कर्म करायचे. म्हणजे याच्यावरून सिद्ध होतं की परमात्मा आपल्यामध्ये कोणतंही शस्त्र आणि शास्त्र हातात ठेवत नाही, परंतु संपूर्ण शास्त्रांचं सार ते समजावून सांगतात. आणि हे सार ज्यावेळेला बुद्धीमध्ये बसतं, तर अहिंसेसारखं कठीण व्रत धारण करणं आपल्याला काही त्याला फार वेळ लागत नाही. आपल्याला हे माहिती पाहिजे की आपल्या सृष्टीचक्रामधली दोन युग कोणती? सत्ययुग आणि त्रेतायुग. या दोन युगांमध्ये देवी देवतांचं राज्य होतं आणि देवी देवतांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्थूल आणि सूक्ष्म हिंसा होत नव्हती, म्हणून तर आपण त्यांना पुरुषोत्तम म्हटले. आणि पुरुषोत्तम या नात्यानं त्यांच्या जीवनाचं प्रत्येक कर्म उत्तमात उत्तम, मर्यादापूर्वक, सभ्यतापूर्वक आणि धारणापूर्वक होतं. मग आपल्याला जीवनामध्ये त्या देवतांच्या मधला हा अहिंसेचा गुण घ्यायलाच पाहिजे, तरच आपण म्हणता येईल की भारतभूमी ही देवभूमी आहे. भारतीय संस्कृती ही ज्ञानोपासक भूमी आहे. आणि ज्ञान या शब्दाचा अर्थ आहे समज. ही समज आपल्याला जीवनामध्ये धारण करायची. मला या बाबतीत एक सुंदरशी गोष्ट आठवते की अहिंसा कशा प्रकारची असू शकते. एकदा दुर्वासा ऋषींना वाटलं की आपण श्रीकृष्णांच्याकडं भोजनाला जावं, आणि त्यांनी काय केलं? निरोप पाठवला, संदेश पाठवला की आज असा असा आम्ही आपल्याकडं भोजन करण्याकरता, प्रसाद घेण्याकरता येणार आहोत. श्रीकृष्णांनी त्यांना होकार दिला. तिकडून हे ऋषी निघाले आणि आता भोजनाला जायचं होतं. तर मधी एक नदी होती, नदीला खूप पाणी होतं. ऋषींनी विचार केला, चला आपण ह्या नदीवर स्नान करूया आणि नंतर भोजनाला जाऊया. तिकडे श्रीकृष्णांनी सर्व भोजन मिष्टान्न तयार करून घेतलं. त्यांनाही आनंद झाला आणि त्यांनी गोपिकांना आदेश दिला की हे गोपिकांनो, हे भोजन सर्व घ्यायचं आणि आपल्या ऋषींच्या पर्यंत पोहोचून यायचं. गोपिका तात्काळ हो म्हणाल्या. पण त्यांनी एक प्रश्न विचारला. ते म्हणले की आता ही जी मधी मोठी नदी आहे ना, आणि नदीला खूप पाणी आलेलं आहे, तर हे कन्हैया, ही नदी आम्ही कशी पार करून जाणार? आम्ही भोजन पोहोचवणार, पण नदीमधून आम्हाला रस्ता कसा मिळेल? तर त्यावेळेला श्रीकृष्णाने खूप चांगलं उत्तर दिलं. त्यांनी उत्तर दिलं, हे गोपिकांनो, तुम्ही त्या नदीला एक सेकंद नमस्कार करा आणि मनामध्ये संकल्प करा की 16,000 नारी परिमी ब्रह्मचारी, मनामध्ये जर संपूर्ण मी ब्रह्मचर्य धारण केलेलं असेल तर हे नदी तू आम्हाला रस्ता देशील. गोपिका त्या किनारी गेल्या, एक सेकंद नमस्कार करून त्यांनी हा संकल्प केला आणि खरोखर त्यांना रस्ता मिळाला. हे मनाचं ब्रह्मचर्य नाही का? ही विचाराची केवढी मोठी अहिंसात्मक वृत्ती आहे. एक निर्विकारी मन त्याच्यामध्ये किती प्रचंड ताकद आहे हे फक्त राजयोगाच्या अभ्यासानेच आपण समजू शकतो. तिकडे भोजन पोहोचवलं, त्यांनी भोजन केलं, पुन्हा त्या नदी पार करायची होती आणि पाणी होतच. मग पुन्हा गोपिकांनी ऋषींना प्रश्न विचारला की हे ऋषी, तुम्ही तृप्त झालात, आता आम्हाला पुन्हा स्वगृही जायचंय, आता आम्हाला नदीतून रस्ता कसा मिळेल? दुर्वासा ऋषी म्हणाले, एक सेकंद नमस्कार करा आणि संकल्प करा, प्रार्थना करा की या ऋषीने आजपर्यंत गवताशिवाय काहीही खाल्लेलं असेल तर रस्ता मिळणार नाही, परंतु काहीच खाल्लेलं नसेल गवताशिवाय तर रस्ता मिळणारच. हा भाव काय सुचवतो? गवत खाणं म्हणजे अनासक्त वृत्ती. अनेक प्रकारची वैभव, पदार्थ, वस्तू, मिष्टान्न, स्वादिष्ट भोजन त्यांना प्राप्त होत असताना सुद्धा त्यांची आंतरिक वृत्ती मात्र अनासक्त होती. अनासक्त वृत्ती धारण करणं ही सुद्धाच एक अहिंसा नाही का? सर्व गोष्टीवर आपण विजय प्राप्त करू शकतो, पण मनोवृत्तीवर विजय प्राप्त करणं शास्त्रांनी नाही होत, ते फक्त योग बलाच्या द्वाराच होतं. मग अशा प्रकारचं योग बल ज्याच्या आधारावर एक नवयुगाची निर्मिती होत आहे, त्या निर्मितीच्या कार्याला आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. कारण त्या युगामध्ये आपल्या सर्वांना येण्याची ही एक अलौकिक आणि सुवर्ण संधी आहे. म्हणजे अहिंसा ही आपल्या जीवनामध्ये जी सर्वश्रेष्ठ वृत्ती आहे ती धारण करण्याची आता खरी वेळ आलेली आहे. तुम्ही जीवनामध्ये नकारात्मक विचार, आसक्ती वृत्ती, ईर्षेची भावना आज समाप्त करण्याचा एक संकल्प करा. जे जे अमंगल आहे, अशुभ आहे, अज्ञान आहे, त्या सर्वांची आज आपण समाप्ती करूया. तेव्हाच एक अहिंसेच्या नवयुगाची स्थापना होईल आणि त्याचं पुण्य आपल्या सर्वांच्या पदरी पडेल. शांत। हे शरीर एक पर्णकुटी आहे, दोन भ्रुकुटीच्या मध्ये विराजमान असलेला चैतन्यात्मा आपल्या निज आसनावर स्थित होऊन राज ऋषी समान अलौकिक तपश्चरेमध्ये मग्न झालेला आहे। हे तपश्चरेचं पवित्र कर्म आहे। मी राजयोगी राजऋषी आहे। या स्वमानाच्या आसनावर बसून माझ्या तपश्चरेमध्ये मी ईशचिंतनाचा पवित्र अभ्यास करत आहे। हे ईशचिंतन माझ्या अनेक जन्माच्या पाप कर्माचा विनाश करतो। मी पवित्र स्वरूप आहे। आत्म्याचे पिता पतित पावन पाप कटेश्वर पवित्रतेचे सागर आहे। त्यांच्याकडून पवित्रतेची दिव्य शक्ती माझ्या तपश्चरेमध्ये हळूहळू समाविष्ट होत अनेक जन्माच्या पाप कर्माचा विनाश करतो। मी पवित्र स्वरूप आहे। माझ्या आत्म्याचे पिता पतित पावन पाप कटेश्वर पवित्रतेचे सागर आहे, त्यांच्याकडून पवित्रतेची दिव्य शक्ती माझ्या तपश्चरेमध्ये हळूहळू